योहान अध्याय 11। लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता। तो बेथानी गावात राहत होता। याच गावात मार्था आणि मरिया राहत होत्या। ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता। त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की हे प्रभू, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो आजारी आहे। पण येशूने हे ऐकून म्हटले,
हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे। याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे।
येशू मार्था मरिया व लाजार यांच्यावर प्रीती करीत असे, म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी 2 दिवस राहिला। नंतर त्याने शिष्यांना म्हटले,
आपण यहुदियात परत जाऊ।
शिष्य त्याला म्हणाले,
गुरुजी, यहुदी आपणास दगड मार करू पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?
येशूने उत्तर दिले,
दिवसाचे 12 तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो। पण जर कुणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो।
या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला,
आपला मित्र लाजार झोपी गेला आहे, पण मी त्याला झोपेतून जागे करावयास जात आहे।
तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले,
प्रभू, तो झोपी गेला असेल तर बरा होईल।
पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता, पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे असे त्यांना वाटले। तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले,
लाजार मेला आहे आणि मी येथे नव्हतो, म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो। यासाठी की तुम्ही विश्वास धरावा, आपण त्याच्याकडे जाऊया।
तेव्हा दिदू म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला,
आपणही त्याच्याबरोबर जाऊया, अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरू।
येशू आल्यावर त्याला समजले की लाजाराला 4 दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे। बेथानी येरुशलेमापासून 3 किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते आणि पुष्कळशे यहुदी मार्था मरियेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासाठी आले होते। जेव्हा मार्थाने ऐकले की आपल्या घरी येशू येत आहे, तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरिया घरातच राहिली।
प्रभू,
मार्था येशूला म्हणाली,
तू जर इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता, पण मला माहित आहे तू जे मागशील ते देह तुला देईल।
येशू म्हणाला,
तुझा भाऊ पुन्हा उठेल।
मार्था म्हणाली,
मला माहित आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल।
येशू तिला म्हणाला,
मी पुनरुत्थान आणि जीवन आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल, आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही। तू यावर विश्वास ठेवतेस काय?
होय प्रभू,
ती त्याला म्हणाली,
तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते। तू या जगात आलेला आहे, देवाचा पुत्र आहेस।
आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरिया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली,
गुरुजी येथे आहेत आणि ते तुला विचारित आहेत।
जेव्हा मरियेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली। आता तोपर्यंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता, तर मार्था त्याला भेटली तेथेच अजूनपर्यंत होता। तेव्हा जे यहुदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते मरिया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्या मागे गेली। मग जेथे येशू होता तेथे मरिया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली,
प्रभू, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता।
मग येशू तिला रडताना पाहून व तिच्या बरोबर असलेल्या यहुद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला। तो म्हणाला,
तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?
ते म्हणाले,
प्रभू, या आणि पहा।
येशू रडला। तेव्हा यहुदी म्हणाले,
पहा, त्याला तो किती आवडत होता।
पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले,
ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचिता येऊ नये काय?
मग येशू पुन्हा अंतकरणात विवळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्यावर दगड लोटला होता. येशूने म्हटले, हा दगड काढा. मार्था म्हणाली,
पण प्रभू, लाजर मरून 4 दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.
ती मृत लाजाराची बहीण होती. येशूने तिला म्हटले,
जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?
मग त्यांनी दगड बाजूला केला तेव्हा येशू वर पाहून म्हणाला,
पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे. पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो, यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा.
असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली,
लाजरा बाहेर ये.
मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते. येशू लोकांना म्हणाला,
त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.
जे यहुदे मरियेकडे आले होते त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण त्यांच्यातील काहींनी पुरुषांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितले. तेव्हा मुख्य याजकांनी व पुरुषांनी सभा भरून म्हटले,
हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे, आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.
तेव्हा त्यांच्यातील कैफा नावाची व्यक्ती त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला,
तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही हे लक्षात घेत नाही की सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.
तो हे स्वतःहून बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे. केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे म्हणून तो मरणार आहे. म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जीवे मारण्याची मसलत केली. यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहुद्यामध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील एफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणा अगोदर पुष्कळ लोक आपणास शुद्ध करायला देशातून वर येरुशलेमेस गेले. ते येशूचा शोध करीत राहिले आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले,
तुम्हाला काय वाटते, तो सणाला येणार नाही काय?
पण मुख्य याजक व पुरुषांनी अशी आज्ञा केली होती की येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.